प्रियाः श्रोतारः, आकाशवाण्याः सुविशिष्टायाः श्रव्य संस्कृत पत्रिकायाः संस्कृत साप्ताहिक्याः अभिनवेऽस्मिन् अंके भवताम् समेषाम् हार्दिकम् स्वागतम् अभिनन्दनम् च। भवताम् सहृदयानाम् मनोविनोदकरम् अंकम् आदाय पुनरेकदा उपस्थितोऽस्मि अहम् दिव्यानन्द झाः। अयि सुधियः श्रोतारः, जानीमः वयम् यत् पृथिव्याम् विद्यमानेषु त्रिषु रत्नेषु अन्यतमम् सुभाषितम् विलसति। अद्य एतादृशमेव भाग्यविषयकम् सुभाषितरत्नमेकम् आदाय उपस्थितोऽस्ति मम सहयोगी पुरुषोत्तम शर्मा।
रङ्कम् करोति राजानम्, राजानम् रङ्कमेव च, धनिनम् निर्धनम् चैव, निर्धनम् धनिनम् विधिः। अर्थात् भाग्य सबसे प्रबल होता है, उसके ही कारण निर्धन राजा बन सकता है और राजा कंगाल। कहने का तात्पर्य है कि भाग्यवश धनवान व्यक्ति निर्धन बन जाता है और निर्धन के पास अत्यधिक धन आ जाता है।
मित्राणि, संप्रति अग्रेसरामः प्रसंग प्रभागं प्रति। प्रभागेऽस्मिन् अद्य भावपूर्णं स्तवनं विदधाति अस्मदीयः सहयोगी नरेन्द्र दत्त सेमवालः।
ध्येयं वदन्ति शिवमेव हि केचिदन्ये, शक्तिं गणेशमपरे तु दिवाकरं वै रूपे स्तुतैरपि विभासि यतस्त्वमेव तस्मात्त्वमेव शरणम् मम दीनबन्धो। नोऽसोदरो न जनको जननी न जाया नैवात्मजो न च कुलम् विपुलं बलं वा संदृश्यते न किल कोऽपि सहायको मे तस्मात्त्वमेव शरणम् मम दीनबन्धो। दुर्वासना मम सदा परिकर्षयन्ति, चित्तं शरीरमपि रो दहन्ति। संजीवनं च परहस्तगतं सदैव तस्मात्त्वमेव शरणं मम दीन बन्धो। तस्मात्त्वमेव शरणम् मम दीनबन्धो।
अयि जागरूकाः श्रोतारः, सम्प्रति साप्ताहिकी वार्ता प्रभागे प्रस्तूयते साप्ताहिकः वैश्विकः वृत्तान्तः। अद्य अशेष जगतः साप्ताहिकीः वार्ताः आदाय उपस्थितास्ति सुषमा कुमारी।
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी नूतन वक्फ नामधेयम अधिनियमं सामाजिक न्यायदिशि महत्वपूर्ण पदक्षेपं प्रतिपादितवान्। प्रधानमंत्रिणा नरेन्द्र मोदिना नवदिल्ल्यां नवकार महामंत्र दिवस समारोहे भागः निर्व्यूढः। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः पुर्तगालस्य यात्रां सफलतया सम्पाद्य स्लोवाक्यादेशं सम्प्राप्तवती। दुबई नगरे शेख हमदान बिन मोहम्मद अल मक्तूमः प्रधानमंत्रिणा नरेन्द्र मोदिना साकं नवदिल्ल्यां पारस्परिक रणनीतिक सम्बन्धान् सुदृढयितुं सम्भाषणं कृतवान्। रिजर्व बैंकस्य मौद्रिक नीत्याः समितिः प्रमुख निर्णयानन्तरं सम्पन्ना जाता। केन्द्रीय वित्तमन्त्रिणा निर्मला सीतारमणेन भणितं यत् प्रशासनं देशे व्यापक आर्थिक स्थिरतां संधारयितुं कृतसंकल्पं विद्यते। लक्ष्यभेद प्रतियोगितायां विजयवीर सिद्धुः अर्जेंटीनायां ISSF इति विश्व चषक प्रतिस्पर्धायां स्वर्णपदकं विजितवान्।
मान्याः श्रोतारः, अद्य ज्ञान विज्ञानाख्ये साक्षात्कार प्रभागे अस्माभिः साकं संवादाय उपस्थिताः विद्यन्ते नवदिल्लीस्थे जीबीपंत चिकित्सालये वरिष्ठाः शल्य चिकित्सकाः संस्कृत संस्कृति सेवा परायणाः डॉक्टर वागीश भट्ट महाभागाः। सम्प्रति अस्मदीय सहयोगिन्या झा निधिना साधितेना संवाद माध्यमेन जानीमः भारतीय ज्ञान प्रवाहं प्रति डॉक्टर भट्टवराणां विचारान्।
अभिवादये। ज्ञान विज्ञान प्रभागे भवतां समीशामपि स्वागतम्। अद्य ज्ञान विज्ञान प्रभागे अस्माभिः साकं विराजन्ते नवदिल्लीस्थ जीबी पंत चिकित्सालये वरिष्ठ जीर्णांग व्यूह शास्त्रस्य शल्य चिकित्सकः डॉक्टर वागीश भट्टः महोदयाः। संस्कृत भारत्याः दिल्ली प्रांतस्य अध्यक्षाः अपि सन्ति। महोदयानां प्रणति पुरस्सरं स्वागतं व्याहरामि।
नमस्ते महोदय।
अस्तु महोदय, मम प्रथमः अस्ति तावत् प्रश्नः। यद्यपि भवन्तः आधुनिक शल्य चिकित्सकः, तथापि युष्माकं संस्कृतानुरागः अथवा गीर्वाण वाण्यां रुचिः कथं प्रवर्धिता?
अहं तु आधुनिकशास्त्रस्य शल्यचिकित्सकः अस्मि, किन्तु मम संस्कारं, सम्प्रदायं, योजना, योचना सर्वे अपि सनातनभारतीयतत्त्वाधारम् एव चलति। अद्यतनकाले समाजे एतादृशाः बहवः सन्ति, तेषु अहमपि एकः अस्मि एव। मम पिता, प्रपिता सर्वे अपि संस्कृतविद्वांसाः आसन्। मम बाल्ये गृहे प्रतिदिनं रामायणं, महाभारतं, भगवद्गीता, भागवतशास्त्रम् अपि अन्ये सुभाषितानां कथनं, श्रवणं सर्वे अपि सामान्यरीत्या चलति स्म। मम गृहे सम्पूर्णसंस्कृत वायुमण्डलम् एव आसीत् इति अहं वदामि।
अस्तु, साधु महोदयः। महोदयः, मनसि प्रश्नः जागर्ति यत् साम्प्रतिके युगे अस्याः देववाण्याः कीदृशी स्थितिः भारतवर्षे, जगति च, भवद्भिः कथं परिलक्ष्यते?
पश्यतु महोदय, एतत् विषये चर्चा कर्तुं सर्वप्रथमं वयं सर्वे भारतस्य मूलमन्त्रविषये अवलोकनं करणीयम् एव। वयं सर्वे एतत् विषयं तु जानीमः। स्पेन् देशे 2000 वर्षपूर्वे का भाषा आसीत्? स्पेनिश् एव आसीत्। अद्यतनकाले स्पेन् मध्ये का भाषा अस्ति? स्पेनिश् एव अस्ति। चैना मध्ये 2000 वर्षाणां पूर्वं का भाषा आसीत्? मैंडारिन् या चैनीज़ आसीत् किल। इदानीं का भाषा अस्ति? मैंडारिन् एव अस्ति। किन्तु भारतवर्षे 2000 वर्षपूर्वे का भाषा आसीत्? सम्पूर्ण संस्कृतमय वातावरणं संस्कृतभाषा एव आसीत्। अद्यतनकाले भारतस्य जनसंख्या कति? 142 करोर् किल। कति जनानि संस्कृतसम्भाषणं कुर्वन्ति? 5 लक्ष जनानि संस्कृतसम्भाषणं सम्पूर्णतया कुर्वन्ति। एतत्तु दौर्भाग्यस्य विषयः एव। वयं सर्वे मिलित्वा एव अस्माकं भारतस्य अभूतपूर्वसंस्कृतिम् अस्ति संस्कृतं, तस्याः हत्याम् एव कृतवन्तः इति अहं मान्ये महोदय। अतः एतत् पापकार्यनिवारणार्थं वयं सर्वे संस्कृतभाषायाः ಪುನರಪಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾಯಾಹ ಸಂಭಾಷಣ ಆರಂಭಂ ಕರಣೀಯಂ ಏವ. ಪಶ್ಯತು ಮಹೋದಯ, ಸಂಸ್ಕೃತ ವಿಷಯೇ ಪ್ರಸ್ತುತ ಸಮಾಜೇ ಕೇಚನ ವಿಷಯಾನಿ ಸಂತಿ, ಏತತ್ತು ವರ್ಗನಿಷ್ಠ ಭಾಷಾ ಇತಿ ವದಂತಿ. ಏತತ್ತು ವರ್ಗನಿಷ್ಠ ಭಾಷಾ ನಾಸ್ತಿ, ಮೃತ ಭಾಷಾ ಇತಿ ವದಂತಿ. ಏತತ್ತು ಅಮೃತ ಭಾಷಾ ಏವ. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾ ಭಾಷಾ ಏವ ನಾಸ್ತಿ, ಏತತ್ತು ಜ್ಞಾನ ಭಂಡಾರ ಅಸ್ತಿ. ಸಂಸ್ಕೃತೆ ಕಿಂ ನಾಸ್ತಿ ಮಹೋದಯ ವದತು. ಸಂಸ್ಕೃತೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯಾಃ ಸಂತಿ, ಸಂಸ್ಕೃತೆ ಸಾಮಾಜಿಕ ವಿಷಯಾಃ ಸಂತಿ, ಸಂಸ್ಕೃತೆ ವಿಜ್ಞಾನಸ್ಯ ಅತ್ಯಧಿಕ ಜ್ಞಾನಂ ಅಸ್ತಿ, ಯೋಗಶಾಸ್ತ್ರಮಸ್ತಿ, ಭಗವದ್ಗೀತಾ, ರಾಮಾಯಣಂ, ಉಪನಿಷದ್, ಸರ್ವೇ ಶಾಸ್ತ್ರಸ್ಯ ಭಂಡಾರಂ, ಜ್ಞಾನ ಭಂಡಾರಂ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾಯಾಃ ಇವ ಅಸ್ತಿ. ಅತಃ ಸಂಸ್ಕೃತಸ್ಯ ವರ್ಧನಂ, ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾಯಾಃ ಸಂಭಾಷಣ ವರ್ಧನಂ ಅಸ್ಮಾಕಂ ಕರ್ತವ್ಯಂ ಇತಿ ಅಹಂ ಮಾನ್ಯ ಮಹೋದಯ.
ಅಂತಿಮೋಯಂ ಪ್ರಶ್ನಃ, ಅಸ್ಯಾಃ ಸಂಸ್ಕೃತ ಗಿರಃ ಸಂವರ್ಧನಾಯ ಸಂರಕ್ಷಣಾಯ ಪೋಷಣಾಯ ಚ ಯೂಯಂ ಕಥಂ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತಾಃ ವರಿವೃತ್ತಯಂತೆ, ತಥಾ ಚ ಅಸ್ಯಾಃ ಭಾಷಾಯಾಃ ಪ್ರಸಾರ ಪ್ರಚಾರಾಯ ಕೇಚ ನವಾಚಾರಃ ಭವದ್ಭಿಃ ಪರಿಕಲ್ಪ್ಯಂತೆ.
ವಯಂ ಸರ್ವೇ ಮಿಲಿತ್ವಾ ಏವ ಏತಾದೃಶೀ ವಾತಾವರಣಂ ನಿರ್ಮಿತವಂತಃ. ಅಸ್ಮಾಕಂ ಮಾತೃ ಹತ್ಯಾ ಏವ ವಯಂ ಕೃತವಂತಃ, ಸಂಸ್ಕೃತಸ್ಯ ಹತ್ಯಾ ಏವ ಕೃತವಂತಃ. ಇದಾನೀಂ ಅಸ್ಮಾಕಂ ಕರ್ತವ್ಯಂ ಅಸ್ತಿ ಸಂಸ್ಕೃತ ಸಂವರ್ಧನಂ. ಅತಃ ಕಥಂ ಕರಣೀಯಂ, ಮೂಲ ಸಮಾಜೇನ ಸಹ ಸಂಸ್ಕೃತ ಸಂವರ್ಧನಂ ಕಥಂ ಕರಣೀಯಂ, ಏತತ್ ವಿಷಯಂ ಉಪರಿ ಏವ ಭಾರತ್ಯೇ, ಅಸ್ಮಾಕಂ ಮಧ್ಯೆ ಏವ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತೀ ಇತಿ ಏಕಂ ಅದ್ಭುತ ಸಂಘಟನಂ ಕಾರ್ಯಂ ಕುರುವನ್ ಅಸ್ತಿ. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ 28 ದೇಶೇಷು ಮಧ್ಯೆ ಅಪಿ ಕಾರ್ಯಂ ಕರೋತಿ. ಭಾರತಸ್ಯ ಪ್ರತಿ ರಾಜ್ಯೆ ಅಪಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತ್ಯಾಃ ಕಾರ್ಯಾಣಿ ಚಲತಿ. ಬಹೂನಿ ಆಯಾಮೇಷು ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತ್ಯಾಃ ಕಾರ್ಯಂ ಚಲತಿ. ಸಂಸ್ಕೃತ ಸಂಭಾಷಣ ಸಂವರ್ಧನ ವಿಷಯೇ ಬಹು ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯಾಣಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತ್ಯಾಃ ಪ್ರತಿ ಚಲತಿ. ಅತಃ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ ಏಕ ಬಹು ಅತ್ಯುತ್ತಮ ಸಂಘಟನಂ ಅಸ್ತಿ. ಅಹಮಪಿ ಯೇ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತ್ಯ ರೀತ್ಯಾ ಇವ ಅಹಂ ಸಂಭಾಷಣಂ ಪ್ರಶಿಕ್ಷಣಂ ಅಪಿ ಅಭವತ್ ಪೂರ್ವೇ ಇವ. ಇದಾನೀಂ ದಾಯಿತ್ವಂ ಅಸ್ತಿ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತ್ಯಾಃ ಕಿಂಚಿತ್ ಕಾರ್ಯಂ ಕರ್ತುಂ, ಸಮಾಜ ಮುಖೇನ ಕಾರ್ಯಂ ಕರ್ತುಂ ಅಹಮಪಿ ಪ್ರಯತ್ನಂ ಕುರುವನ್ ಅಸ್ಮಿ. ಪಶ್ಯತು ಮಹೋದಯ, ಸಂಸ್ಕೃತಸ್ಯ ಸಂಭಾಷಣಸ್ಯ ಸಂಸ್ಕೃತಸ್ಯ ಜ್ಞಾನಭಂಡಾರಸ್ಯ ಉದ್ಧಾರಂ ತು ಕರಣೀಯಂ ಏವ. ಕಿಂತು ಸಂಪೂರ್ಣ ಭಾರತೆ ಭಾರತವರ್ಷೆ ಸಂಪೂರ್ಣ ಸಂಸ್ಕೃತಮಯ ವಾತಾವರಣಂ ಕಥಂ ನಿರ್ಮಿತುಂ ಭವಿಷ್ಯತಿ ಇತಿ ಚಿಂತನೀಯ ವಿಷಯಂ ಅಸ್ತಿ. ಏತತ್ ಸಮಯೆ ಏಕ ಸುಭಾಷಿತಃ ಮಮ ಮಸ್ತಿಷ್ಕೇ ಆಗಮಿಷ್ಯತಿ. ಉದ್ಯಮೇ ನಹಿ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಕಾರ್ಯಾಣಿನ ಮನೋರಥೈಹಿ, ನಹಿ ಸುಪ್ತಸ್ಯ ಸಿಂಹಸ್ಯ ಪ್ರವಿಶಂತಿ ಮುಖೇ ಮೃಗಾಃ. ಕಾರ್ಯಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ವಯಮೇವ ತೀರ್ಮಾನಂ ಕುರ್ಮಃ, ಏತತ್ ಅಸ್ಮಾಕಂ ಕರ್ತವ್ಯಂ ಅಪಿ ಅಸ್ತಿ. ಏಕಂ ಅಸ್ತಿ ಸುಭಾಷಿತಂ, ಕಾಷ್ಠಾದಗ್ನಿರ್ಜಾಯತೆ ಮಧ್ಯಮಾನಾತ್ ಭೂಮಿಸ್ಥೋಯಂ ಕನ್ಯಮಾನಾ ದದಾತಿ, ಸೋತ್ಸಾಹಾನಾಂ ನಾಸ್ತ್ಯ ಸಾಧ್ಯಂ ನರಾಣಾಂ ಮಾರ್ಗಾರಬ್ಧ ಸರ್ವಯತ್ನಾ ಫಲಂತಿ. ಅತಃ ಸರ್ವಪ್ರಥಮಂ ಸಂಸ್ಕೃತ ಸಂಭಾಷಣಂ ಸಂಸ್ಕೃತ ವಿಷಯ ಸಂಸ್ಕರಣಾರ್ಥಂ ಏತತ್ ವಿಷಯೇ ವಯಂ ಸರ್ವೇ ಕಾರ್ಯಂ ಕರ್ತುಂ ಮಾರ್ಗ ಆರಬ್ಧಂ ಏವ ಕರಣೀಯಂ. ವಯಂ ಸರ್ವೇ ಮಿಲಿತ್ವಾ ಏತತ್ ಕಾರ್ಯಂ ಕುರ್ಮಃ ಇತಿ ಅಹಂ ಮಾನ್ಯ ಮಹೋದಯ.
ಅಸ್ತು ಮಹೋದಯ, ಧನ್ಯವಾದಃ.
ನಮಸ್ತೆ ಮಹೋದಯ, ಆಕಾಶವಾಣಿತಃ ಅಹಮಪಿ ಮಮ ಧನ್ಯವಾದಾಂ ವ್ಯಾಹರಾಮಿ ಮಹೋದಯ.
ಭವಂತಃ ಅಮೂಲ್ಯಮಪಿ ಸ್ವಕೀಯಂ ನೈಜಂ ಸಮಯಂ ಕಲ್ಪಿತವಂತಃ, ಏತದರ್ಥಂ ಧನ್ಯತಾ ವಚಾಂಸಿ ಆವಿಷ್ಕರೋಮಿ. ಧನ್ಯವಾದಃ.
ಡಾಕ್ಟರ್ ವಾಗೀಶ ಭಟ್ಟ ಮಹಾಭಾಗಾನಾಂ ಪ್ರೇರಕಾನಿ ವಚನಾನಿ ಶ್ರುತ್ವಾ ಜಾತಾಃ ವಯಂ ನಿತರಾಂ ಆಪ್ಲಾವಿತಾಃ. ಐ ಸಂಸ್ಕೃತ ಪ್ರೇಮಿಣಃ ಆಗಚ್ಛಂತು ಸಂಸ್ಕೃತ ದಿಗ್ದರ್ಶನಿ ಪ್ರಭಾಗೇ, ಯತ್ರ ವಿಶ್ವಸ್ಮಿನ್ ಅಪಿ ವಿಶ್ವೇ ಸಂಸ್ಕೃತ ಸಂವರ್ಧನಾಯ ಅನುಷ್ಠಿತಾನಾಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಣಾಂ ವಿಷಯೇ ಸವಿಸ್ತರಂ ಸಂಸೂಚಯತಿ ಅಸ್ಮದೀಯ ಸಹಯೋಗಿ ಜತಿನ ಶರ್ಮಾ.
ಕೇಂದ್ರೀಯ ಮಾಧ್ಯಮಿಕ ಶಿಕ್ಷಾ ಬೋರ್ಡ್ ಸಿಬಿಎಸ್ಇ ಇತ್ಯನೇನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶಿಕ್ಷಾ ನೀತ್ಯನುಗುಣಂ ಎನ್ಇಪಿ 20th-2000 ಇತ್ಯನುರೂಪಂ ಆನೇತುಂ ನವಮ್ಯಾಂ ಕಕ್ಷಾಯಾಂ अपि च दशम्यां कक्षायां पाठ्यक्रमेषु संस्कृतं तथा संवादात्मकं आंग्लभाषां च पुनः स्थापयितुं निर्णयो विहितः। अस्मात् सत्रादारभ्य संस्कृतमपि छात्रेभ्यः अनिवार्यं भविष्यति। विषयस्यास्य पाठनस्य चरणद्वयं भविष्यति इति CBSE इत्यस्य निदेशकः अवोचत्। उत्तरप्रदेशसर्वकारः राज्ये संस्कृतभाषां वृत्त्यवसरोन्मुखां शिक्षां च प्रवर्धयति। उत्तरप्रदेशस्य मुख्यमन्त्रिणः योगी आदित्यनाथवर्यस्य निर्देशेन राज्ये 370 नूतनाः संस्कृतमहाविद्यालयाः चिह्निताः। अपि च संस्कृतशिक्षायाः विकासाय सर्वकारस्य निरन्तरप्रयासैः सहस्रशः छात्राः उपकृताः भविष्यन्ति। विशेषतः ग्रामीणक्षेत्रेषु नूतनानां संस्कृतसंस्थानानां स्थापनया छात्राणां कृते संस्कृताध्ययनस्य अवसरः उद्घाटितः भविष्यति।
एवमेव सर्वत्र अविरलं प्रवहतु संस्कृतधारा सन्ततम् इति वयं कामयामहे। अयि रसिकाः श्रोतारः, अद्य बालमनोवल्लरी प्रभागे मम सहयोगिन्या साधना शर्मणा प्रस्तूयते एका रुचिकरा बालकथा।
बालाः, अद्य अहम् एकां कथां श्रावयामि। कथायाः शीर्षकः अस्ति काकस्य उपायः। एकः महावृक्षः आसीत्। तत्र एकः काकः पत्न्या सह वसति स्म। तस्यैव वृक्षस्य कूटरे कश्चन कृष्णः सर्पः अपि वसति स्म। यदा काकी प्रसूता भवति तदा कृष्णः सर्पः तस्याः शावकान् खादति स्म। एतेन काकः काकी च महत् दुःखम् अनुभवतः स्म। अतः एकदा काकः स्वमित्रस्य शृगालस्य समीपं गत्वा स्वदुःखं व्यक्तवान्। तदा सः एकम् उपायं सूचितवान्। तदनन्तरं काकः उड्डयनं कुर्वन् नगरम् आगतवान्। तत्र महाराजस्य प्रसादस्य सरोवरे अन्तःपुरस्त्रियः जलक्रीडायां मग्नाः आसन्। तासां वस्त्राणि आभरणानि च सरोवरस्य सोपानेषु स्थापितानि आसन्। काकः तत्र गतवान्, एकं सुवर्णहारं स्वीकृत्य अरण्याभिमुखं प्रस्थितवान्। तद्दृष्ट्वा राजभटाः काकम् अनुसृतवन्तः। काकः अरण्यम् आगत्य महावृक्षस्य कोटरे तं हारं पातितवान्, स्वयं च दूरं गतवान्। राजभटाः अत्र आगतवन्तः। कोटरे तत्र हारं दृष्टवन्तः। तदा तत्र स्थितः कृष्णसर्पः कोऽपि न बहिः आगतवान्। राजभटाः दण्डप्रहारेण तं मारितवन्तः, हारं च नीतवन्तः। तदनन्तरं काकः पत्न्या सह सुखेन जीवितवान्। अत एव बालाः, कर्म परदमेव भवति। अशुभस्य अशुभं फलं, शुभस्य च शुभं फलम्।
मान्याः श्रोतारः, अग्रिमः प्रभागोऽस्ति एकं भारतं श्रेष्ठं भारतं, यत्र मम सहयोगी दीपक सोलंकी प्रस्तौति राष्ट्रियैक्यद्योतकं संस्कृत हिन्दी बांग्लाभाषा संगमम्। संस्कृतभाषया सह बांग्लाभाषायाः अयं संयोगः स्यात् नूनम् आह्लादकरः ज्ञानवर्धकश्च।
सकारात्मक दृष्टिकोण प्रगति का आधार होता है और यही परम सुख का कारण भी। हिंदी। अनिर्वेदः श्रियो मूलम्, अनिर्वेदः परम सुखम्। संस्कृत। इतिबाचक मनोभाव अग्रगतिर भित्ति एवं एति परम सुखेर कारण। बांग्ला। अगर मन में संतोष है तब कौन अमीर है और कौन गरीब है। हिंदी। मनसी च परितुष्टे को अर्थवान को दरिद्रः। संस्कृत। यदि मने तृप्ति थाके ताहले के धनी आर के दरिद्र। बांग्ला।
प्रिया श्रोतारः, भवद्भिः सह संवाद प्रवर्तनस्य प्रत्यावर्तन वेला सम्प्रति समापन्नास्ति। संस्कृत साप्ताहिकीति कार्यक्रम विषये भवन्तः स्वकीयान् उद्गारान् प्रकाशयितुम् अर्हन्ति। एतदर्थम् अस्माकम् ईमेल संकेतः अस्ति nsdsanskrit@gmail.com। अग्रिमे सप्ताहे अस्मिन्नेव काले अभिनवम् एकम् अंकम् आदाय पुनः उपस्थास्यामहे। भवेत् तावत् मंगलम्।